नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो दिता. पोरण्या गोंयां जावपी सेंट फ्रांसिस झेवियर हांच्या पवित्र कूड दर्शन सुवाळ्याक कायदो सुव्यवस्था राखपा खातीर 1500 पुलिसांची व्यवस्था आसतली. काल जाल्ल्या आयोजन समिती आनी पुलीस महासंचालक हांच्या बसकेंत कायदो सुव्यवस्थेचो नियाळ जालो. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत 18 नोव्हेंबराक चर्च वाठाराक भेट देऊन तयारेचो नियाळ घेतले अशी माहिती आयोजन समितीचे वांगडी फादर हेन्री फालकांव हांणी दिली. पोलीस महासंचालक अलोक कुमार हांणी सोमारा पोरण्या गोंयां चर्च वाठाराक भेट देऊन सुरक्षा स्थितीचो नियाळ घेतलो. उक्तावणा वेळार कायदो सुव्यवस्था राखपा खातीर मंडपात 1000 पुलिसांची व्यवस्था आसतली. हे भायर पार्किंग तशेंच येरादारी व्यवस्थापना खातीर पुलीस आसतले. सगळे मेळून 1500 पुलीस व्यवस्थे खातीर आसतले. सुरक्षा उपाय तशेंच पुलिसांचो त्रास भाविकांक जावचो ना हाची जतनाय घेवपाच्यो सुचोवण्यो चर्चीन केल्यात. दरेकी दिसा 10000 भाविक कुडीचें दर्शन घेतले. कुडदर्शन सुवाळ्याच्या उक्तावणाक आतां फकत 10 दीस उरल्यात. दरेकी दिसा चर्च तशेंच आयोजन समितीच्यो बसका जायत आसा. आयज आयोजन समितीचे समन्वय अधिकारी संदीप जॅकीस हे भेट देऊन तयारीचो नियाळ घेतले. राज्य सहकारी संघा वतीन 14 ते 20 नोव्हेंबर मजगती सहकार सप्तकाचे आयोजन केला. हे कार्यावळीचे उक्तावण शिरोड्या सकाळी 10 वरांचेर जातले अशी माहिती संघाचे अध्यक्ष रामचंद्र मुळे हांणी काल पणजे जाल्ल्या पत्रकार परिषदेत दिली. ह्या वेळार संचालक विजयकांत गांवकार आणि सोनल नायक हजर आशिल्ली. मुळे हांणी मुखार म्हळें की ही कार्यावळ सहकार खाते नाबार्ड तशेंच राष्ट्रीय सहकार संघा वतीन आयोजित करतले. सप्तकात फोणे, दिवचल, मडगाव, म्हापशा, केप्यां आनी पेडण्या कार्यावळींचे आयोजन केला. अंदूचो माथाळो विकसित भारत करपाक सहकारी संस्थांची भूमिका हो आसतलो. कार्यावळीत सहकारी संस्थांक सहकारी मळावेले नवे तंत्रज्ञान, कुशळटाय उदरगत, शाश्वत उदरगत अशा गजालींचेर मार्गदर्शन करतले. ह्या सप्तकात सहकार मळार तोखणाय करपासारखे व्यक्ती संस्थांचो भोवमान करतले. अनु उत्कृष्ट नगरसेवक म्हणून उदय बी प्रभू हांचो भोवमान करतले. उत्कृष्ट अध्यक्ष म्हणून पंचशील अर्बन सोसायटीचे श्याम हरमलकार, उत्कृष्ट सचिव म्हण गणानाथ सहकारी दूध व्यवसाय संस्थेचे सचिव शंकर बोरकार, जाल्यार मडकयच्या श्री नवदुर्गा VKSS संस्थेची निवड उत्कृष्ट संस्था म्हण झाल्या. तशेंच उत्कृष्ट सहकारी संस्था म्हण बोरयेच्या श्री नवदुर्गा दूध उत्पादक सहकारी संस्थेची निवड झाल्या. वास्कोची गोवा शिपयार्ड कर्मचारी गिरायक सहकार संस्था, दिवचल वीज कर्मचारी सहकारी क्रेडिट संस्था, मडगावची सुवर्णलक्ष्मी सहकारी पतपेठी संस्था आणि हरमलची गोवा कपिला मल्टीपर्पज सहकारी संस्था या संस्थांची विविध मळार उत्कृष्ट संस्था म्हणून निवड केल्ल्याचे मुळे हांणी सांगले. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची 55वी आवृत्ती ह्या महिन्याच्या 20 तारखेसावन गोंयांत सुरू जातली. इफ्फीक फिल्म निर्माते आणि प्रेक्षकांचा व्हड प्रतिसाद मेळा अशें माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन हांणी सांगले. आंतरराष्ट्रीय पावण्यार हो सगळ्यात व्हडलो चित्रपट महोत्सव अशें डॉ मुरुगन हांणी सांगले. देशाच्या अर्थव्यवस्थेत भारतीय सिनेमाची व्हड भूमिका असा असे ताणी फुडें सांगले. अनु तरणाट्या फिल्म निर्मात्यांचेर लक्ष केंद्रीत केला अशी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू हांणी सांगले. नव्या प्रतिभेक उर्बा दिवपा खातीर सर्वोत्कृष्ट भारतीय पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार हो नवो पुरस्कार सुरू केला असो उल्लेख ताणी केलो. अनु ऑस्ट्रेलिया फोकस देश आसा आणि ऑस्ट्रेलियन चित्रपट बेटर मॅनाच्या आशिया प्रिमियरान महोत्सवाची सुरवात जातली असे जाजू हांणी सांगले. तशेंच नामनेचो ऑस्ट्रेलियन फिल्म निर्मातो फिलिप नॉयस हाका सत्यजीत रे जीवन गौरव पुरस्कार भेटयतले अशी माहिती ताणी दिली. अनु इफ्फीक 101 देशातल्यान 1676 सादरीकरणां मेळ्यात अशें ताणी सांगले. ह्या महोत्सवा खातीर 81 देशातल्या 180 परस चड आंतरराष्ट्रीय चित्रपटांची निवड जाल्या. राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिरांतल्यान विद्यार्थ्यांची सामाजीक जाणीव जागी जाता अशें वेरे वाघुर्मे पंचायतीच्यो सरपंच शोभा पेरणी हांणी सांगले. कुर्टी फोणेच्या अमे उच्च माध्यमीक विद्यालयाच्या 7 दिसांच्या निवासी शिबिराचे उक्तावण करतकच त्यो उलयताल्यो. वाघुर्मेच्या शांतादुर्गा देवीच्या पवित्र परिसरात हे 7 दिसांचे निवासी शिबीर सुरू झाला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.